नमस्कार, तुम्हें एकताय रेडियो MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. इंग्लिश वोकॅब या कार्यक्रमामध्ये मी RJ सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. इंग्लिश वोकॅब या कार्यक्रमामधून आपण नेहमीच अशा काही इंग्रजी शब्दांविषयाची माहिती जाणून घेत असतो जे MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे शब्द आहेत. या कार्यक्रमामधून आपण इंग्रजी शब्द, त्याचा अर्थ, त्या शब्दाचे रूप नेमके कोणते आहे, तसेच त्या शब्दाचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द व या इंग्रजी शब्दाचा वाक्यात नेमका कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो या विषयाची माहिती आपण जाणून घेत असतो. मित्रांनो, असेच काही आजच्या भागातील या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या शब्दांविषयाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आजचे इंग्लिश वोकॅब हे सत्र. मित्रांनो, आजचा आपला पहिला शब्द आहे स्क्रॅप. मित्रांनो, स्क्रॅप हा शब्द एक वर्ब आहे. स्क्रॅप या शब्दाचा अर्थ असा होतो की फेकून देणे. म्हणजेच मित्रांनो, इंग्रजीमध्ये स्क्रॅप म्हणजे थ्रो अवे. मित्रांनो, स्क्रॅप या वर्बचे सिनोनिम्स अर्थात समानार्थी शब्द नेमके कोणते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, स्क्रॅप म्हणजेच थ्रो अवे किंवा थ्रो आउट किंवा गेट रिड ऑफ. तर मित्रांनो, स्क्रॅप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे किपिंग, म्हणजेच एखादी वस्तू आपल्या जवळ ठेवणे. मित्रांनो, जाणून घेऊयात स्क्रॅप या वर्बचा नेमका वाक्यात उपयोग कशा प्रकारे होतो. अ बोल्ड डिसिजन वॉज टेकन टू स्क्रॅप एक्झिस्टिंग प्लांट. मित्रांनो, या वाक्याचा अर्थ असा होतो की एक अतिशय कठोर निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये एक जिवंत झाड हे काढून फेकून देण्यात येणार आहे किंवा तोडण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे स्क्रॅप या शब्दाचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. तसेच मित्रांनो, स्क्रॅप हा शब्द एक नाउन देखील आहे. तो नेमका कशा प्रकारे आहे ते आता आपण जाणू. मित्रांनो, स्क्रॅप या नाउन शब्दाचा अर्थ असा होतो की एखादं भांडण किंवा भंगार किंवा एक अत्यंत निरुपयोगी वस्तू किंवा रद्दी. तसेच मित्रांनो, स्क्रॅप या नाउनचे समानार्थी शब्द नेमके इंग्लिश मध्ये कोणते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, स्क्रॅप या शब्दाचे इंग्रजी समानार्थी शब्द आहेत आर्ग्युमेंट, रो, फाइट, डिसअग्रीमेंट, एक्सचेंज, टसल, कॉन्फ्लिक्ट, टँगल, बॅटल रॉयल किंवा सेट टू टिफ, असे या शब्दाचे अर्थ आहे. मित्रांनो, स्क्रॅप प्र्युलर नाउन होतं स्क्रॅप्स. मित्रांनो, जाणून घेऊयात स्क्रॅप या नाउनचा वाक्यात उपयोग नेमका कशा प्रकारे होऊ शकतो. दे वेअर इन्व्हॉल्व इन अ गोल माउथ स्क्रॅप अँड अ प्लेअर वॉज सेंट ऑफ. मित्रांनो, इथे स्क्रॅप हा शब्द एका खेळातील भांडणासाठी दर्शवण्यात आलाय. ज्या भांडणामुळे किंवा वादामुळे जो खेळाडू होता त्याला त्या खेळातून बाद करण्यात आलं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्क्रॅप या शब्दाचा वर्ब तसेच नाउन म्हणून वापर करू शकतो. मित्रांनो, जाणून घेऊयात इंग्लिश वोकॅब या कार्यक्रमातील आजच्या भागातील आपला पुढील शब्द. मित्रांनो, आजचा आपला पुढील शब्द आहे नोटेबल. मित्रांनो, नोटेबल हा शब्द एक ऍडजेक्टिव्ह आहे. नोटेबल या शब्दाचा अर्थ उल्लेखनीय असा होतो. नोटेबल या शब्दाला आपण नोट वर्दी असं देखील म्हणू शकतो. मित्रांनो, नोटेबल या शब्दाचे समानार्थी शब्द आपण जाणून घेऊया. मित्रांनो, नोटेबल या शब्दाचे सिनोनिम्स आहेत रिमार्केबल किंवा आउटस्टँडिंग. तर मित्रांनो, नोटेबल याच शब्दाचे विरुद्धार्थी अर्थात अँटोनिम्स आहेत इनसिग्निफिकंट. मित्रांनो, जाणून घेऊयात नोटेबल या ऍडजेक्टिव्हचा वाक्यात नेमका कशा प्रकारे उपयोग आपण करू शकतो. द गार्डन्स आर नोटेबल फॉर देअर कलेक्शन ऑफ मँगोलियन्स अँड कमेलियाज. मित्रांनो, या वाक्याचा अर्थ असा होतो की हे एक असं गार्डन आहे अर्थात उद्यान आहे जे मँगोलियन्स आणि कमेलियाजच्या फुलांच्या कलेक्शनसाठी अत्यंत उल्लेखनीय किंवा प्रशंसनीय आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नोटेबल या शब्दाचा उपयोग एक ऍडजेक्टिव्ह म्हणून करू शकतो. आता आपण जाणून घेऊयात नोटेबल हा शब्द एक नाउन म्हणून नेमका कशा प्रकारे आपण वापरू शकतो. मित्रांनो, नोटेबल या नाउनचा प्ल्युरल फॉर्म होतो नोटेबल्स. मित्रांनो, नोटेबल या नाउनचा अर्थ अ फेमस पर्सन किंवा इम्पॉर्टंट पर्सन असा होतो. मित्रांनो, नोटेबल या नाउनचे समानार्थी शब्द आहेत बिग नेम, डिग्निटी, पर्सनॅलिटी, फेमस असे या शब्दाचे अर्थ आहेत. तर मित्रांनो, नोटेबल या शब्दाचे नाउन मधील विरुद्धार्थी शब्द आहे नॉन एंटिटी. मित्रांनो, नॉन एंटिटी म्हणजे एखादी अशी व्यक्ती जी खूप महत्वाची किंवा खूप फेमस नाहीये. एक साधारण व्यक्तीसाठी सुद्धा आपण नॉन एंटिटी हा शब्द वापरू शकतो. मित्रांनो, जाणून घेऊया नोटेबल या नाउनचा आपण वाक्यात उपयोग कशा प्रकारे करू शकतो. ही इज हॅव्हिंग अ व्हेरी नोटेबल पर्सनॅलिटी, म्हणजेच मित्रांनो त्याचं व्यक्तिमत्व एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीप्रमाणे होतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नोटेबल या ऍडजेक्टिव्ह आणि नाउनचे उपयोग करू शकतो. मित्रांनो, जाणून घेऊयात इंग्लिश वोकॅब मधील आजच्या भागातील आपला पुढील शब्द. आजचा आपला पुढील शब्द आहे स्क्रुटनी. मित्रांनो, स्क्रुटनी हे एक नाउन आहे. स्क्रुटनी या शब्दाचा अर्थ एक्झामिनेशन किंवा इन्स्पेक्शन असा होतो, किंवा क्रिटिकल ऑब्झर्वेशन म्हणून देखील आपण स्क्रुटनी हा शब्द वापरू शकतो. मित्रांनो, स्क्रुटनी या शब्दाचा मराठी अर्थ आहे मतांची फेरतपासणी, छाननी किंवा पूर्ण चौकशी. मित्रांनो, जाणून घेऊयात स्क्रुटनी या नाउनचे प्ल्युरल फॉर्म काय आहे. मित्रांनो, स्क्रुटनी या शब्दाचा प्ल्युरल फॉर्म आहे स्क्रुटनीज. तर मित्रांनो, स्क्रुटनी या शब्दाचे समानार्थी अर्थात सिनोनिम्स आहेत सर्वे, स्कॅन, रिसर्च, इन्क्वायरी, ऑडिट, रिव्ह्यू. तर मित्रांनो, स्क्रुटनी या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत ग्लान्स. मित्रांनो, जाणून घेऊयात स्क्रुटनी हा शब्द आपण वाक्यात नेमका कशा प्रकारे वापरू शकतो. शी चेक्ड हर वेपन्स विथ स्क्रुटनी दॅट वुड हॅव मेड हर फादर प्राऊड. म्हणजे मित्रांनो, या वाक्याचा अर्थ नेमका कसा आहे ते आपण जाणून घेऊयात. तिने तिचे हत्यार अत्यंत छाननीने त्या हत्यारांची चौकशी केली आणि त्या गोष्टीमुळे तिच्या वडिलांना तिचा अभिमान वाटला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्क्रुटनी हा शब्द वापरू शकतो. मित्रांनो, हे होते आजचे इंग्लिश वोकॅब मधील काही महत्वपूर्ण शब्द. असेच काही वेगवेगळे शब्द आणि वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ, त्या शब्दांविषयीची अधिक माहिती आपण इंग्लिश वोकॅब या सत्रामधून जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती जाणून घेण्यासाठी रेडिओ MPSC गुरुसोबतचा रोजचा भरपूर सारा अभ्यास करण्यासाठी, नवनवीन सत्रांमधून भरपूर सारी नवनवीन माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.